श्रीकृष्णाच्या गोकुळातील सवंगड्यातला सर्वात छोटा मित्र बोबडा एकदा आपल्या कुटणावर म्हणजेच कृष्णावर रुसला आणि आपल्या बोबड्या वाणीत म्हणू लागला,
कुतना थमालले थमाल आपल्या गाई, आम्ही आपल्या घालास जातो भाई। कुतना थमालले थमाल आपल्या गाई, आम्ही आपल्या घालास जातो भाई। कुतना थमालले थमाल आपल्या गाई, आम्ही आपल्या घालास जातो भाई। पातलाचे लेक तुम्हा मदले मी गलीब आहे एक, मदला म्हणताले जाई गाई लाख, किती धावले काता लागला पायी। आम्ही आपल्या घालाची जातो भाई, कुतना थमालले थमाल आपल्या गाई, आम्ही आपल्या घालाची जातो भाई। कुतना थमालले थमाल आपल्या गाई, आम्ही आपल्या घालाची जातो भाई। काली पिवली ले काय आहे तानेली, या गवल्याची धवली गाय पलाली। मदला देखून तो गवली हा कमाली, काली कांबली हिलून घेतली थाली। आम्ही आपल्या घालाची जातो भाई, कुतना थमालले थमाल आपल्या गाई, आम्ही आपल्या घालाची जातो भाई। कुतना थमालले थमाल आपल्या गाई, आम्ही आपल्या घालाची जातो भाई। काल बलाची ले बलाची खलवस केला, तुम्ही सलवानी फाल फाल घेतला। मी गली बळे म्हणून थोल का दिला, तू म्हणशिलले याला कलितची नाही। आम्ही आपल्या घालाची जातो भाई, कुतना थमालले थमाल आपल्या गाई, आम्ही आपल्या घालाची जातो भाई। कुतना थमालले थमाल आपल्या गाई, आम्ही आपल्या घालाची जातो भाई।